श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ूनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टि पाहे मज कड़े सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझे वेडी वाकुडे, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेला गरुड पारे दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदे उभे जोडूनी हात। शुकसनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरु घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभे डोळा लावुनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया, परी अज्ञानाशे तुमची भुलवी योग माया। शक्ति नम्मा यत किंचित ही तिजला साराया, तुमी सते ते सारुनि दावा मुख जन ताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाश करवे, अज्ञानी अमे किते तव वर्णावे थोरवे। ते वर्णिता भागले बहुवदनिशेष विधि कवे, सकृप होऊनि महिमा तुमचा तुमीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुनि तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरुनि जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्ता तुम्हास पाहुनी मन मुचे धाले, परित्वद वचनामृत पाशायाते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता, पाहि मा कृपा दृष्टि बालका जशी माता। रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा, अमे भूमीच फुले कार्यास्तव तुझ दष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडाशे जे सुख आता बघुद्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटे मन उतावेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा हे उद्या दया शेजे हाल उने जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले वो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारते करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहू गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरते करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुन येथे अन्यस्त्र हेतु भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळित्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करेतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुणमूर्ति पाहण्यातुर जनशिरडी आले प्राशुनित्वद वचनामृतामुचे देह भान हरपले सोडुनिया दुरभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करुणि साई माऊले दास पदरि घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा भक्तेचिया पोटे बोध काकड़ा ज्योति पंच प्राण जीवे भावे ओवाळु आरती ओवाळु आरती माझा पंढरी नाथा माझा साईनाथा दोनी कर जोडूनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णू आता सांगने कीती कोटि ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमा बाई उभ्या दोगे दो बाही मयूर पेच्छचा मरे ढाळीते साईंच्या ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा उठा साधु संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभासे विटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगेशी चला जाऊया राऊळाशी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखलिया जागे करा रुक्मिणीवरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलो न करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्री वाजते ढोल दमा मे गरजते हो तसे काकड आरती माझ्या सद्गुरु रायाची सिंहनाद शंख फेरे आनंद हो तसे महाद्वारे केशवराज विटेवरे नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय प्रभात समय नभा शुभरवे प्रभा फाकले स्मरे गुरु सदा अशा समयत्या छळे नाकले मनोनी कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हिनाशी अज्ञानता परंतु गुरुचे करे नरविही कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेनी अज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना रवि प्रगट हो त्वरित घालवि आलसा तसा गुरु हि सोड़वि सकल दुष्कृति लालसा हरोणि अभिमान हि जड़वि त्वत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना गुरु से उपमादि से विधि हरे हरांचे उनी उठो निमगये ते कवनिया हुगे पाहुनी तुझे च उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना समाधि उतरो निया गुरु चला मशे देकडे त्वदेय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकु निपदाश्रिता त्वदीय आपदे नासिले असा सुहित कारिया जगति को निहि अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना असे बहुत शाहना परिनजा गुरुंचे कृपा न तस्वित त्याकडे करित सेरिका म्यागप जरे गुरु पदाधरे सुदृढ भक्ति ने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना गुरु विनति में करे हृदय मंदिरे आबसा समस्त जग हे गुरु स्वरूप चित्तसो मानसा घड़ो सतत सत्कृति मति हृदय जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवि मनोवासना प्रेमे या अष्टकासी पढ़ुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाति त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांति में नित्य शांति ऐसे हे साईनाथे कथुनि सुचविले जीविया बालकासी देवे त्या कृष्ण पाई नमुनि सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम दिखलाना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना दासगनो कहे अब क्या बोलो थक गई मेरी रसना दासगनो कहे अब क्या बोलो मेरी रसना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना रहम नजर करो बिना नहीं मुझे माँ बाप भाई मन जर करो मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा काय देव सावळ्या मिकाया करी हो तुझ काय देव सद्गुरु मिकाया तरी मी दुबळे पटिक नाम्याची जान श्री हरी मी दुबळे पटिक नाम्याची जान श्री हरी उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी तू जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी नकवंत मदे पाहू सख्या भगवंता श्रीकांता माध्यान रात्र उलटो निगेली आतान चित्ता जा होईल तुझा रे काकडा किरावळांतरी हो जा होईल तुझा रे काकडा किरावळांतरी अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी अनतील भक्त नैवेद्य ही नाना परी तुझ काय देव सावळ्या मिकाया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मिकाया तरी मी दुबळे पटिक नाम्याची जान श्री हरी मी दुबळे पटिक नाम्याची जान श्री हरी श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई आश्रय नाही भूतली तुझ वाचुनी आश्रय नाही भूतली मी पापी पतित धी मंद हो मी पापी पतित धी मंद तारणे मला गुरुनाथा जड करे तारणे मला साईनाथा जड करे शांती क्षमेचा मेरू हो तू शांती क्षमेचा मेरू तुम्ही भवार्णवे चेतारो गुरुवरा तुम्ही भवार चरणवी चेतारु गुरुवरा गुरुवरा मद शिपा मरा आता उधरा त्वरित लवलाही त्वरित लवलाही मी बुडतो भव भय डोही उधरा मी बुडतो भव भय डोही उधरा श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझा वाचून आश्रय नाही भूतली तुझा वाचून आश्रय नाही भूतली श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय
श्री साईनाथाय नमः Oh.